निर्माता मुरलीधर सरकार चंद्रपूर आणि गीतकार आणि गायक शंभू मडावी पालेगुडा आणि गणेश मडावी पाचगाव आणि गायिका सुमलता कोडापे।